चीनीमंडी.com पॉडकास्ट। उसाच्या नर्सरी मधून मिळणार महिलांना रोजगार। ऊस विभाग उसाची नर्सरी तयार करण्यामध्ये स्वयं सहायता समूहाशी जोडलेल्या महिलांना रोजगार देईल। ऊस विकास परिषद बंदुकी आणि नगिनाचे SDI यांनी क्षेत्रातील गाव खानापूर मध्ये महिलांना प्रशिक्षण दिले। ऊस विकास परिषद बंदुकी आणि नगिना यांच्याकडून क्षेत्रातील गाव खानापूर मध्ये उपस्थित महिलांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये SCDI अविनाश चंद्र तिवारी यांनी सांगितले की राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन अंतर्गत सिंगल बर्ड व बर्ड चीप पासून तयार नैसर्गिक तून NFSM अंतर्गत स्वयंसहायता समूहाकडून उत्पादित सिडलिंगचे वितरण केले जाण्यासाठी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडून सर्व ऊस विकास परिषदांना त्याचे ध्येय वाटप करण्यात आले आहे। ते म्हणाले, सिंगल बर्ड व बर्ड चीपची नर्सरी महिला समूहाच्या माध्यमातून तयार करणे आणि प्रति सिडलिंगचे अनुदान 3.50 रुपये योजनेच्या आधारावर देऊन महिलांच्या समूहाला प्रोत्साहित करणे हे परिषदेचे ध्येय आहे। नर्सरीच्या माध्यमातून महिला सहायता समूहाकडून स्वतः देखील थेट शेतकऱ्यांना सिडलिंगची विक्री करून त्या लाभ घेऊ शकतात। त्या सिडलिंग प्रक्रियेमध्ये ऊस विभाग आणि साखर कारखाने पूर्ण सहकार्य करतील। प्रशिक्षणामध्ये पर्यवेक्षक हजारी सिंग, APO सुखविंदर सिंग आणि कारखान्याचे देवेंद्र गुप्ता यांनी आपली भूमिका मांडली। SDI यांनी सांगितले की आतापर्यंत त्यांच्यासह परिषद क्षेत्रामध्ये 12 महिलांच्या स्वयंसहायता समूहाचे संघटन केले आहे।